नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु असून दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात 38.77% मतदान झाल्याचा अंदाज आहे. सर्वात जास्त मतदान दिंडोरीत तर सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये नोंदलं गेलं आहे. राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये मिळून 264 उमेदवार या टप्प्यात नशीब आजमावत आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, कपिल पाटील, हेमंत गोडसे, अरविंद सावंत हे विद्यमान खासदार तसंच वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम या महत्वाच्या उमेदवारांच्या लढती या टप्प्यात होत आहेत. देशातली 6 राज्यं आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून एकंदर 695 उमेदवार आज रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल, स्मृती इराणी, काँग्रेसचे राहुल गांधी आणि किशोरीलाल शर्मा, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, लोकजनशक्ती रामविलास पक्षाचे चिराग पासवान यांच्यासह इतर महत्वाच्या उमेदवारांचा त्यात समावेश आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज मतदान केलं. बॉलिवूडमधल्या अनेक नामवंतांनीही मतदानाचा हक्क बजावला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम यंत्राला हार घातल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. निवडणूक आयोग मतदानाच्या वेळी पक्षपात करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मतदार उत्साहाने मतदानासाठी येत आहेत, मात्र निवडणूक आयोगाचे केंद्रातले अधिकारी जाणूनबुजून दिरंगाई करत आहेत असं ते म्हणाले. याला बळी पडू नये आणि काही गैरप्रकार आढळल्यास त्याची त्वरित तक्रार करावी असं आवाहन ठाकरे यांनी मतदारांना केलं. राज्यात आज झालेल्या मतदानाचा आढावा घेणारा मतदानाचा मागोवा हा चर्चात्मक कार्यक्रम अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे. रात्री 8:15 ते 9:15 या वेळेत हा कार्यक्रम सादर होईल. राज्य शिक्षण मंडळाने मार्च 2024 घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षांचे निकाल उद्या म्हणजे मंगळवार दिनांक 21 मे रोजी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता जाहीर केले जाणार आहेत. मंडळाच्या mahaHSSCBoard.in या संकेतस्थळावर हे निकाल विद्यार्थ्यांना पाहता येतील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.